ಏರುವಿ
ವೈಷ್ಣವ ಜನ ತೋ ತೇಡೆ ಕಹಿಯೇಜೆ ಪೀಡ ಪರಾಯೆ ಜಾನೆ ರೆ. 9 ವರ್ಷ ಕಾ ಧನಿ ಸಾಬರಮತಿ ಆಶ್ರಮ ಮೇ ರಹತಾ ಹೈ. ಉಸ್ನೆ ಹಟ್ ಪಕಡ್ ಲಿ ಹೈ ಕಿ ವೋ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಕೆ ಸಾಥ್ ದಾಂಡಿ ಯಾತ್ರಾ ಪರ್ ಜಾಯೆಗಾ. ಅಂಗ್ರೇಜೋ ದ್ವಾರಾ ಲಗಾಯೆ ಗಯೆ ನಮಕ್ ಕರ್ ಕಾ ವಿರೋಧ ಕರೆಗಾ. ದಾಂಡಿ ಯಾತ್ರಾ ಕಿ 75ವಿ ಜಯಂತಿ ಪರ್ ಲಿಖಿ ಗಯಿ ಏಕ್ ದಿಲ್ಚಸ್ಪ್ ಕಹಾನಿ ಸ್ವತಂತ್ರತಾ ಕಿ ಔರ್ ಒರಿಜಿನಲ್ ಸ್ಟೋರಿ ಮಾರ್ಚಿಂಗ್ ಟು ಫ್ರೀಡಮ್ ಬಾಯ್ ಸುಭದ್ರಾ ಸೆನ್ಗುಪ್ತಾ ಇಲಸ್ಟ್ರೇಟೆಡ್ ಬಾಯ್ ತಾಪಸ್ ಗುಹಾ ಹಿಂದಿ ಮೇ ಅನುವಾದ ಕಿಯಾ ಹೈ ಮನೀಷಾ ಚೌಧರಿ ಪ್ರಕಾಶಿತ ಕಿಯಾ ಹೈ ಪ್ರಥಮ್ ಬುಕ್ಸ್ ನೆ ಔರ್ ಕಹಾನಿ ಸುನಾ ರಹಿ ಹೈ ಅಸಾವರಿ ದೋಷಿ. ಯೇ ಕಹಾನಿ ಬುಕ್ಸ್ ದಾಟ್ ಸ್ಪೀಕ್ ಪರ್ 2 ಅಕ್ಟೂಬರ್ ಯಾನಿ ಕಿ ಮಹಾತ್ಮಾ ಗಾಂಧೀಜಿ ಕಿ ಜಯಂತಿ ಕಿ ಅವಸರ ಪರ್ ಹಮ್ ಲೋಗ್ ಸುನಾ ರಹೆ ಹೈ. ಔರ್ ಐಸಿ ಬಹುತ್ ಸಾರಿ ಕಹಾನಿಯಾ ಸುನ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಹಮಾರಿ ವೆಬ್ಸೈಟ್ ಪರ್ ಜರೂರ್ ಆಯಿಯೇಗಾ www.booksthatspeak.com. ಧನಿ ಕೋ ಪತಾ ಥಾ ಕಿ ಆಶ್ರಮ ಮೇ ಕೋಯಿ ಬಡಿ ಯೋಜನಾ ಬನ್ ರಹಿ ಹೈ ಪರ್ ಉಸೆ ಕೋಯಿ ಕುಛ್ ನಾ ಬತಾತಾ. ವೇ ಸಬ್ ಸಮಜ್ತೆ ಹೈ ಕಿ ಮೇ 9 ಸಾಲ ಕಾ ಹೂಂ ಇಸ್ಲಿಯೆ ಮೇ ಬುದ್ಧೂ ಹೂಂ ಪರ್ ಮೇ ಬುದ್ಧೂ ನಹೀ ಹೂಂ. ಧನಿ ಮನ್ ಹೀ ಮನ್ ಬಡಬಡಾಯಾ. ಧನಿ ಔರ್ ಉಸ್ಕೆ ಮಾತಾ ಪಿತಾ ಬಡಿ ಖಾಸ್ ಜಗಾ ಮೇ ರಹತೆ ಥೆ. ಅಹಮದಾಬಾದ್ ಕೆ ಪಾಸ್ ಮಹಾತ್ಮಾ ಗಾಂಧಿ ಕೆ ಸಾಬರಮತಿ ಆಶ್ರಮ ಮೇ ಜಹಾ ಪೂರೆ ಭಾರತ ಸೆ ಲೋಗ್ ರಹನೆ ಆತೆ ಥೆ ಗಾಂಧೀಜಿ ಕಿ ತರಹ ವೇ ಸಬ್ ಭೀ ಭಾರತ ಕಿ ಸ್ವತಂತ್ರತಾ ಕೆ ಲಿಯೆ ಲಡ್ ರಹೆ ಥೆ. ಜಬ್ ವೇ ಆಶ್ರಮ ಮೇ ಠಹರತೆ ತೋ ಚರ್ಖೋ ಪರ್ ಖಾದಿ ಕಾ ಸೂತ್ ಕಾತ್ತೆ ಭಜನ್ ಗಾತೆ ಔರ್ ಗಾಂಧೀಜಿ ಕೆ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಸುನ್ತೆ. ಸಾಬರಮತಿ ಮೇ ಸಬ್ಕೋ ಕೋಯಿ ನಾ ಕೋಯಿ ಕಾಮ ಕರ್ನಾ ಹೋತಾ. ಖಾನಾ ಪಕಾನಾ, ಬರ್ತನ್ ಧೋನಾ, ಕಪಡೆ ಧೋನಾ, ಕುವೆ ಸೆ ಪಾನಿ ಲಾನಾ, ಗಾಯ ಔರ್ ಬಕರಿಯೋ ಕಾ ದೂಧ ದುಹನಾ ಔರ್ ಸಬ್ಜಿ ಉಗಾನಾ. ಧನಿ ಕಾ ಕಾಮ ಥಾ ಬಿನ್ನಿ ಕಿ ದೇಖಭಾಲ್ ಕರ್ನಾ. ಬಿನ್ನಿ ಆಶ್ರಮ ಕಿ ಏಕ್ ಬಕರಿ ಥಿ. ಧನಿ ಕೋ ಅಪ್ನಾ ಕಾಮ ಪಸಂದ ಥಾ ಕ್ಯೂಂಕಿ ಬಿನ್ನಿ ಉಸ್ಕಿ ಸಬ್ಸೆ ಅಚ್ಛಿ ದೋಸ್ತ ಥಿ. ಧನಿ ಕೋ ಉಸ್ಸೆ ಬಾತೆ ಕರ್ನಾ ಅಚ್ಛಾ ಲಗ್ತಾ ಥಾ. ಉಸ್ ದಿನ ಸುಬಾ ಧನಿ ಬಿನ್ನಿ ಕೋ ಹರಿ ಘಾಸ್ ಖಿಲಾಕರ್ ಉಸ್ಕೆ ಬರ್ತನ್ ಮೇ ಪಾನಿ ಡಾಲ್ತೆ ಹುವೆ ಬೋಲಾ, ಕೋಯಿ ಬಾತ್ ಜರೂರ್ ಹೈ ಬಿನ್ನಿ, ವೇ ಸಬ್ ಗಾಂಧೀಜಿ ಕೆ ಕಮರೆ ಮೇ ಬ್ಯಾಠ ಕರ್ ಬಾತೆ ಕರತೆ ಹೈ, ಕೋಯಿ ಯೋಜನಾ ಬನಾಯಿ ಜಾ ರಹಿ ಹೈ, ಮೈ ಸಬ್ ಸಮಜ್ತಾ ಹೂಂ. ಬಿನ್ನಿ ನೇ ಘಾಸ್ ಚಬಾತೆ ಹುವೆ ಸರ್ ಹಿಲಾಯಾ, ಜೈಸೆ ಕಿ ವೋ ಧನಿ ಕಿ ಬಾತ್ ಸಮಜ್ ರಹಿ ಥಿ. ಧನಿ ಕೋ ಭೂಕ್ ಲಗಿ, ಕೂದತೆ ಫಾಂತಿ ಬಿನ್ನಿ ಕೋ ಲೇಕರ್ ವೋ ರಸೋಯಿ ಘರ್ ಕಿ ತರಫ್ ಚಲಾ. ಉಸ್ಕಿ ಮಾ ಚೂಲ್ಹಾ ಫೂಕ್ ರಹಿ ಥಿ ಔರ್ ಕಮರೆ ಮೇ ಧುವಾ ಭರ್ ರಹಾ ಥಾ. ಅಮ್ಮಾ, ಕ್ಯಾ ಗಾಂಧೀಜಿ ಕಹಿ ಜಾ ರಹೆ ಹೈ? ಉಸ್ನೆ ಪೂಛಾ. ಖಾಸ್ತೆ ಹುವೆ ಮಾ ಬೋಲಿ, ವೇ ಸಬ್ ಯಾತ್ರಾ ಪರ್ ಜಾ ರಹೆ ಹೈ. ಯಾತ್ರಾ ಕಹಾಂ ಜಾ ರಹೆ ಹೈ? ಧನಿ ನೇ ಸವಾಲ್ ಕಿಯಾ. ಸಮುದ್ರ ಕೆ ಪಾಸ್ ಕಹಿ. ಅಬ್ ಸವಾಲ್ ಪೂಛನಾ ಬಂದ್ ಕರೋ ಔರ್ ಜಾಓ ಯಹಾಂ ಸೆ ಧನಿ. ಅಮ್ಮಾ ಜರಾ ಗುಸ್ಸೆ ಸೆ ಬೋಲಿ, ಪಹಲೆ ಮುಜೆ ಖಾನಾ ಪಕಾನೆ ದೋ. ಧನಿ ಸಬ್ಜಿ ಕಿ ಕ್ಯಾರಿಯೋ ಕಿ ತರಫ್ ನಿಕಲ್ ಗಯಾ, ಜಹಾಂ ಬೂಢಾ ಬಿಂದಾ ಆಲೂ ಖೋದ್ ರಹಾ ಥಾ. ಬಿಂದಾ ಚಾಚಾ, ಧನಿ ಉಸ್ಕೆ ಪಾಸ್ ಬ್ಯಾಠ ಗಯಾ, ಆಪ್ ಭೀ ಯಾತ್ರಾ ಪರ್ ಜಾ ರಹೆ ಹೈ ಕ್ಯಾ? ಬಿಂದಾ ನೇ ಸರ್ ಹಿಲಾಕರ್ ಮನಾ ಕಿಯಾ. ಉಸ್ಕೆ ಕುಛ್ ಬೋಲ್ನೆ ಸೆ ಪಹಲೆ ಧನಿ ನೇ ಉತಾವಲಾ ಹೋಕರ್ ಪೂಛಾ, ಕೌನ್ ಜಾ ರಹೆ ಹೈ, ಕಹಾಂ ಜಾ ರಹೆ ಹೈ, ಕ್ಯಾ ಹೋ ರಹಾ ಹೈ? ಬಿಂದಾ ನೇ ಖೋದನಾ ರೋಕ್ ದಿಯಾ ಔರ್ ಕಹಾ, ತುಮಾರೆ ಸಬ್ ಸವಾಲೋ ಕೆ ಜವಾಬ್ ದೂಂಗಾ, ಪರ್ ಪಹಲೆ ಇಸ್ ಮುಯಿ ಬಕರಿ ಕೋ ಬಾಂಧೋ, ಮೇರಾ ಸಾರಾ ಪಾಲಕ್ ಚಬಾ ರಹಿ ಹೈ. ಧನಿ ಬಿನ್ನಿ ಕೋ ಖೀಚ ಕರ್ ಲೇ ಗಯಾ ಔರ್ ಪಾಸ್ ಕೆ ನಿಂಬೂ ಕೆ ಪೇಡ್ ಸೆ ಬಾಂಧ ದಿಯಾ. ಫಿರ್ ಬಿಂದಾ ನೇ ಉಸೆ ಯಾತ್ರಾ ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಬತಾಯಾ. ಗಾಂಧೀಜಿ ಔರ್ ಉನ್ಕೆ ಕುಛ್ ಸಾಥಿ ಗುಜರಾತ್ ಮೇ ಪೈದಲ್ ಚಲತೆ ಹುವೆ ದಾಂಡಿ ನಾಮ್ ಕಿ ಜಗಾ ಪರ್ ಸಮುದ್ರ ಕೆ ಪಾಸ್ ಪಹುಂಚೆಂಗೆ. ಗಾವೋ ಔರ್ ಶಹರೋ ಸೆ ಹೋತೆ ಹುವೆ ಪೂರಾ ಮಹಿನಾ ಚಲೆಂಗೆ. ದಾಂಡಿ ಪಹುಂಚ ಕರ್ ವೇ ನಮಕ್ ಬನಾಯೆಂಗೆ. ನಮಕ್? ಧನಿ ಚೌಕ್ ಕರ್ ಉಠ ಬೈಠಾ. ನಮಕ್ ಕ್ಯೋ ಬನಾಯೆಂಗೆ? ವೋ ತೋ ಕಿಸಿ ಭೀ ದುಕಾನ್ ಸೆ ಖರೀದಾ ಜಾ ಸಕ್ತಾ ಹೈ. ಹಾ, ಮುಜೆ ಮಾಲೂಮ್ ಹೈ. ಬಿಂದಾಸಾ, ಪರ್ ಮಹಾತ್ಮಾ ಜಿ ಕಿ ಏಕ್ ಯೋಜನಾ ಹೈ. ಯೇ ತೋ ತುಮೇ ಪತಾ ಹೀ ಹೈ ಕಿ ವೋ ಕಿಸಿ ಬಾತ್ ಕೆ ವಿರೋಧ ಮೇ ಹೀ ಯಾತ್ರಾ ಕರತೆ ಹೈ ಯಾ ಜುಲೂಸ್ ನಿಕಾಲ್ತೆ ಹೈ, ಹೈ ನಾ? ಹಾಂ ಬಿಲ್ಕುಲ್, मैं जानता हूँ वे ब्रिटिश सरकार के खिलाफ सत्याग्रह के जुलूस निकालते हैं जिससे कि उनके खिलाफ लड़ सके और भारत स्वतंत्र हो जाए, पर नमक को लेकर विरोध क्यों कर रहे हैं? ये तो बेवकूफी की बात हुई ना।
बिल्कुल बेवकूफी नहीं है धनी। क्या तुम्हें पता है कि हमें नमक पर कर देना पड़ता है?
तो क्या? धनी बुदबुदाया।
नमक की जरूरत सभी को है। इसका मतलब ये है कि हर भारतवासी, गरीब से गरीब भी ये कर देता है,
बिंदा चाचा ने आगे समझाया। लेकिन ये तो सरासर नाइंसाफी है,
धनी की आंखों में गुस्सा था।
हाँ, ये नाइंसाफी है। यही नहीं, भारतीय लोगों को नमक बनाने की मनाही है। महात्मा जी ने ब्रिटिश सरकार को कर हटाने को कहा, पर उन्होंने ये बात ठुकरा दी। इसलिए उन्होंने निश्चय किया कि वे दांडी चलकर जाएंगे और समुद्र के पानी से नमक बनाएंगे।
एक महीने तक पैदल चलेंगे? धनी सोचकर परेशान हो रहा था।
गांधी जी तो थक जाएंगे, वे दांडी बस या ट्रेन से क्यों नहीं जा सकते?
क्योंकि यदि वे इस लंबी यात्रा पर दांडी तक पैदल जाएंगे तो ये खबर फैलेगी, अखबारों में फोटो छपेगी, रेडियो पर रिपोर्ट जाएगी और पूरी दुनिया के लोग ये जान जाएंगे कि हम अपनी स्वतंत्रता के लिए लड़ रहे हैं और ब्रिटिश सरकार के लिए ये बड़ी शर्म की बात होगी।
गांधी जी बड़े ही अकलमंद है ना?
धनी की आंखें चमकी।
हाँ, वो तो है ही। बिंदा की आंखों के आसपास हंसी की लकीरें खींच गई। उन्होंने वाइसरॉय को भी चिट्ठी लिखी है कि वो ऐसा करने जा रहे हैं। ब्रिटिश सरकार को पता ही नहीं कि उसकी क्या गत बनने वाली है।
धनी उस झोपड़ी के पास पहुंचा जहां गांधी जी ठहरे थे। उसने खिड़की से झांक कर देखा। आश्रम के कई लोग गांधी जी से बातें कर रहे थे। धनी को सुनाई दिया कि वे दांडी पहुंचने का रास्ता तय कर रहे थे जिस पर वे पैदल चलेंगे। अपने पिता को भी इनके बीच देखकर धनी खुश हो गया। दोपहर को जब आश्रम में थोड़ी शांति छाई, धनी अपने पिता को ढूंढने निकला। वो बैठकर चरखा चला रहे थे।
पिताजी, क्या आप और अम्मा दांडी यात्रा पर जा रहे हैं?
धनी ने सीधे काम की बात पूछी।
मैं जा रहा हूं, तुम और अम्मा यही रहोगे।
मैं आपके साथ आ रहा हूं।
बेकार की बात मत करो धनी, तुम इतना लंबा नहीं चल पाओगे। आश्रम के नौजवान ही जा रहे हैं।
मैं 9 साल का हूं और आपसे तेज दौड़ सकता हूं।
धनी ने हट पकड़ ली। आप मुझे साथ आने से रोक नहीं सकते।
धनी के पिता ने चरखा रोककर बड़े धीरज से समझाया। सिर्फ वे लोग जाएंगे जिन्हें महात्मा जी ने खुद चुना है।
ठीक है, मैं उन्हीं से बात करूंगा, वो जरूर हां कहेंगे,
धनी दृढ़ होकर बोला और वहां से चल दिया। गांधी जी बड़े व्यस्त रहते थे, उन्हें अकेले पकड़ पाना आसान नहीं था, पर धनी को वो समय मालूम था जब उन्हें बात सुनने का समय होगा। रोज सुबह वो आश्रम में पैदल घूमते थे। अगले दिन जैसे सूरज निकला, धनी बिस्तर छोड़कर गांधी जी को ढूंढने निकला। वे गौशाला में गायों को देख रहे थे, फिर वो सब्जी के बगीचे में मटर और बंद गोभी देखते हुए बिंदा से बात करने लगे। धनी और बिन्नी लगातार उनके पीछे पीछे चल रहे थे। अंत में गांधी जी अपनी झोपड़ी की ओर चले। बरामदे में चरखे के पास बैठकर उन्होंने धनी को पुकारा।
यहां आओ बेटा।
धनी दौड़कर उनके पास पहुंचा। बिन्नी भी साथ में कूदती हुई आई।
तुम्हारा नाम क्या है बेटा?
धनी गांधी जी।
और ये तुम्हारी बकरी है?
जी हाँ गांधी जी, मेरी दोस्त बिन्नी, जिसका दूध आप रोज सुबह पीते हैं।
धनी गर्व से मुस्कुराया। मैं इसकी देखभाल करता हूँ।
बहुत अच्छा, गांधी जी ने हाथ हिलाकर कहा। अब ये बताओ धनी कि तुम और बिन्नी सुबह से मेरे पीछे क्यों घूम रहे हो?
मैं आपसे कुछ पूछना चाहता था।
धनी थोड़ा घबराया।
क्या मैं आपके साथ दांडी आ सकता हूँ?
हिम्मत करके उसने कह डाला।
गांधी जी मुस्कुराए।
तुम अभी छोटे हो बेटा, दांडी तो 385 किलोमीटर दूर है। सिर्फ तुम्हारे पिता जैसे नौजवान ही मेरे साथ चल पाएंगे।
पर आप तो नौजवान नहीं है ना,
धनी बोला, आप नहीं थक जाएंगे?
मैं बहुत अच्छे से चलता हूँ, गांधी जी ने कहा।
मैं भी बहुत अच्छे से चलता हूँ,
धनी भी अड़ गया।
हाँ
ठीक बात है, कुछ सोचकर गांधी जी बोले, मगर एक समस्या है। अगर तुम मेरे साथ जाओगे तो बिन्नी को कौन देखेगा? इतना चलने के बाद मैं तो कमजोर हो जाऊंगा, इसलिए जब मैं वापस आऊंगा तो मुझे खूब सारा दूध पीना पड़ेगा जिससे कि मेरी ताकत लौट आए।
हाँ, ये बात तो ठीक है गांधी जी, बिन्नी तभी खाती है जब मैं उसे खिलाता हूँ।
धनी ने प्यार से बिन्नी का सर सहलाया, और सिर्फ मैं जानता हूँ कि इसे क्या पसंद है।
बिल्कुल सही, तो क्या तुम आश्रम में रहकर मेरे लिए बिन्नी की देखभाल करोगे?
गांधी जी प्यार से बोले।
जी गांधी जी करूँगा, धनी बोला, और बिन्नी और मैं आपका इंतज़ार करेंगे।
बच्चों, यहाँ पे कहानी तो खत्म हुई, अब इतिहास के कुछ रोचक तथ्य। मार्च 1930 में महात्मा गांधी ने ब्रिटिश सरकार द्वारा लगाए नमक कर के विरोध में दांडी तक की यात्रा का नेतृत्व किया। गांधी जी और उनके अनुयायी गुजरात में 24 दिन तक पैदल चले। पूरे रास्ते उनका स्वागत फूलों और गीतों से हुआ। विश्व भर के अखबारों ने यात्रा पर खबरें छापी। दांडी में गांधी जी और उनके साथियों ने समुद्र तट से नमक उठाया और उन्हें गिरफ्तार कर लिया गया। उनकी गिरफ्तारी के बाद असहयोग आंदोलन शुरू हुआ और पूरे भारत में लोगों ने स्कूल, कॉलेज व दफ्तरों का बायकॉट किया। इस यात्रा में गांधी जी के साथ 78 स्वेच्छाकर्मियों यानी कि वॉलंटियर्स ने भी भाग लिया। उन्होंने 385 किलोमीटर की दूरी तय की। यात्रा 12 मार्च को शुरू होकर 5 अप्रैल 1930 को समाप्त हुई। सबसे कम उम्र का यात्री 16 वर्ष का था। सन 2005 में दांडी यात्रा की 75वीं जयंती थी।
कहानी खत्म, मुझे और एक सुननी है, उसके बाद और एक। अच्छा अच्छा, आपको भी सुननी है ना और कहानियाँ? तो चलो मेरे साथ www.books.speak.com पर। एरवावी एरवावी।